माय जगात त्याच्या नावाची व नोंद लिहून आली अशी मोठी भीम साहेबान कामगिरी केली कुणी नाही केलं दालन फुलव माय कुणी नाही केलं भलव माय मग दिल्लीचं दालन फुलव माय मग कुणी नाही केलं भलव माय अग दिल्लीचं दालन फुलव माय तुमच्या पोरानं शाळेत शिकाव सभेमधी भाषण व मग तुम्ही नाही केलं भलव माग दिल्लीचं दालन फुलव नाही केलं भलव माय दिल्लीचं दालन फुलव माय नाही केलं भलव माय अग ते दिल्लीचं दालन फुलव माय हे कुणी नाही केलं भलव माय।